हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये पानी बचाना है जरूरी ना समझो इसे मजबूरी हो स्लोगन चुकीच असलं तरी सुद्धा जे बोललं गेलंय ते महत्वाचं आहे. पाणी वाचवणं खरंच काळाची गरज होऊन बसलेली आहे. एकूणच आपला संपूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या संकटाला तोंड देतोय. महाराष्ट्रच काय भारतभरात अशी फार बोटावर मोजणं इतकी ठिकाणं उरली आहेत जिथं पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. बाकी ठिकाणी सिच्युएशन सेम आहे. आणि या गोष्टीचा सगळ्यात मोठा चटका बसतोय तो आपल्या बळीराजाला. जी लोकं आपल्याला पोसण्याची जबाबदारी स्वीकारतात, आपल्याला जेव घालण्याची जबाबदारी स्वीकारतात, अशा आपल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. डेफिनेटली आत्महत्या करणं चुकीचं आहे. हे एक वाईट पाऊल आहे, एक चुकीचं पाऊल आहे, हे कुणीही उचलू नये. आणि कितीतरी अशा सामाजिक संस्था सुद्धा आहेत ज्या ह्या शेतकऱ्यांच्या समस्यांना सॉल्व्ह करण्यासाठी पुढे येतात. आणि याच लोकांच्या हातात हात देण्यासाठी म्हणून आम्ही सुद्धा एक इनिशिएटिव्ह घ्यायचं ठरवलं. थोडाच वेळात तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट ऐकवणार आहे, जस्ट स्टे ट्यून. थोडाच वेळात चार ट्रॅक्स पण येतात. बाय द वे, एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.